स्तोत्र्या व मुक्या माणसाला बरे केल्यानंतर असे झाले की येशू बाकीच्या शिष्यांकडे परत आला व त्याने पाहिले की त्या ठिकाणी लोकांची गर्दी जमली होती. धार्मिक पुढारी पण त्यांच्यामध्ये होते व ते शिष्यांबरोबर वादविवाद करत होते. येशू तिथे आल्याचे पाहून लोकांना आश्चर्य वाटले व ते सर्व त्याच्याकडे गेले व त्याला प्रणाम केला. तेव्हा येशूने त्यांना म्हटले की तुम्ही त्यांच्या बरोबर का वादविवाद करत आहात. मग लोकांमधून एकाने त्याला म्हटले, माझा मुलगा दुष्ट आत्म्याने पीडित आहे, तो त्याला त्रास देतो, जमिनीवर पाडतो, तेव्हा त्याच्या तोंडामधून फेस येतो, तो दात खातो व त्याचे शरीर ताठ होते. हा दुष्ट आत्मा काढण्यासाठी मी आपल्या शिष्यांना सांगितले पण त्यांना काढता आले नाही. तेव्हा येशूने म्हटले की मुलाला माझ्याकडे आणा. तेव्हा दुष्ट आत्म्याने येशूला पाहून त्या मुलाला खूप त्रास दिला. तेव्हा येशूने त्या मुलाच्या वडिलाला विचारले की याला हा त्रास कधीपासून आहे. तेव्हा मुलाचे वडील म्हणाले, लहानपणापासून आहे. या दुष्ट आत्म्याने त्याला कधी अग्नीत पाडले तर कधी पाण्यात पाडले. मग तो येशूला म्हणाला की येशू तुमच्याकडून काही होत असेल तर ह्या दुष्ट आत्म्याला याच्या मधून काढा. तेव्हा येशू त्याला म्हणाला, तू असे का म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्यांना सर्व काही शक्य आहे. तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की माझा विश्वास आहे, माझ्यातला अविश्वास काढून टाका. तेव्हा येशू दुष्ट आत्म्याला म्हणाला, याच्यामधून निघून जा. तेव्हा त्या दुष्ट आत्म्याने मुलाच्या शरीराला पिळून टाकले व त्याच्यामधून तो निघून गेला व तो मुलगा जमिनीवर पडला. लोकांना वाटले की तो मेला. तेव्हा येशू तेथे गेला व त्याच्या हाताला धरले, त्याला उठवले व तो मुलगा उठला. त्यानंतर येशू व त्याचे शिष्य एकांत ठिकाणी गेले. शिष्यांनी येशूला विचारले, आमच्याकडून हे शक्य का झाले नाही? तेव्हा येशू म्हणाला की ही जात उपास आणि प्रार्थना याच्या वाचून जात नाही.